विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा 131वा स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस पी सिंग यांनी यावेळी इथल्या युद्धस्मारकावर पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं. या स्थापना दिनानिमित्त दक्षिण कमांडकडून शौर्याचे प्रतिध्वनी हा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे तसंच राज्यात यंदा प्रथमच ऑनलाईन पशुगणना होत आहे. यामध्ये 16 प्रजातींची नोंद करण्यात येत आहे. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, डुक्कर आदी पशुधन तसंच कोंबड्यांचीही गणना केली जात आहे. यातील काही पशूंची मात्र प्रथमच गणना होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पशुगणनेला सुरुवात झाली. 31 मार्च अखेरपर्यंत ही मुदत होती, पण राज्यात पशुगणना संथ गतीनं होत असल्यानं ही मुदत आता 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोथरूडमधील रस्ते, पाणीप्रश्नी, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. कोथरूडमधील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आदी प्रमुख विषयांसंदर्भात पाटील यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. उन्हाळ्याच्या समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गाचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे. या मेट्रो मार्गासोबतच पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचा आराखडा महामेट्रोनं महापालिकेस सादर केला आहे. या पुलासाठी महामेट्रोकडून 85 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामुळे पौड रस्त्यावर कोथरू डेपो परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना चांगला आहार मिळावा, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून राज्य शासनाकडून 2 टप्प्यात 6,000 रुपये दिले जातात. पुणे शहरात वर्षभरात 5,214 रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला. निक्षय मित्र योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने क्षयरुग्णांसाठी मदत करण्यात येते. पुणे महापालिकेच्या अंतर्गत 66 जणांनी, निक्षय मित्रांनी 3,032 रुग्णांना 7,750 पोषण आहार संचाचं वाटप केलं असल्याची माहिती शहर क्षयरोग अधिकारी डॉ प्रशांत बोथे यांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला 2024-25 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून 2,601 कोटींचं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे. मिळकतकर विभागाला 2,355 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यात महापालिकेचा बांधकाम विभाग सलग दुसऱ्या वर्षी सरस ठरला आहे. बांधकाम विभागाला गतवर्षी 109 कोटी रुपये जास्त तर मिळकतकर विभागाला गतवर्षीपेक्षा 86 कोटी रुपये जास्त उत्पन्न मिळाले होते. घर आणि उद्योग सांभाळताना येणाऱ्या अडचणींनी खचून न जाता महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांसाठी पुढे आलं पाहिजे असं प्रतिपादन यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केलं आहे. शिवउद्योग प्रबोधिनीमार्फत आज पुण्यात महिला उद्योजिका सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. विदेशा विचार मंच आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 5 एप्रिल रोजी पुण्यातील 6 प्रकाशन संस्थांचा प्रातिनिधिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती विदेशा विचार मंचच्या संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी दिली आहे. नवी पेठेतील पत्रकार भवन इथं हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील बाजीराव पथावरील एस एम जोशी यांच्या पुतळ्याला स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन करण्यात आलं. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पुण्यातील ज्येष्ठ महिलेकडून सायबर चोरट्यांनी सुमारे 2.5 कोटी रुपये उकळले आहेत. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील ही घटना आहे. सायबर चोरट्यांनी महिलेला व्हॉट्सअप संदेश तसंच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डिजिटल अरेस्ट केल्याचं भासवलं आणि पैशाची मागणी केली. सायबर शाखा या प्रकरणात अधिक तपास करत आहे. पुण्यात जिल्हास्तरीय टेनिस स्पर्धेत 8 वर्षांखालील गटात आर्या कसबे आणि रेयांश हुंदलानी तर 10 वर्षाखालील गटात रितिशा नेहे आणि राजेश आंबेकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळवलं. पीडीएफए फुटबॉल लीग 2025 स्पर्धेत सांगवी एफसी, असोसिएशन पुना सोशल टायगर्स कंबाईन, बोपुडी एफसी, एफसी शिवनेरी, डायनामाइट्स एससी आणि साई फुटबॉल अकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सुरुवात केली. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं तर कमाल तापमान 35.0° तर किमान तापमान 22.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश ढगाळ तसंच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
Thank you.